नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जम्मू आनी काश्मीरांत खुबश्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आनी बुन्यादी फातर बसयतले. प्रधानमंत्री मोदी कटरा आनी श्रीनगर मजगती दोन वंदे भारत एक्सप्रेस गाडयांक पांचवा वांटो दाखयतले. चिन्नस्वामी स्टेडियमच्या भायर जाल्ल्या चेंगराचेंगरीत 11 जाणांक मरण आयिल्ल्या प्रकरणांत करण लक्ष मुखेलमंत्र्यांनी पुलीस आयुक्त आनी हेर जायत्या वरिश्ठ पुलीस अधिकाऱ्यांक केले निलंबीत. भारतीय रिझर्व्ह बँक आयज द्विमासीक चलन धोरणाच्या निर्णया उपरांत धोरण व्याजदर जाहीर करतली. आनी नॉर्वे बुद्धिबळ सर्तीत भारताच्या डी गुकेशन क्लासिकल सर्तीच्या नव्या फेरीत चीनच्या वेईक हारयले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जम्मू आनी काश्मीरांत खुबश्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण आनी बुन्यादी फातर बसयतले. ह्या प्रकल्पां खातीर 46,000 कोटी रुपयां परस चड खर्च येतलो. ह्या अंतर्गत मोदी उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले. ह्या 272 किलोमिटर लांबयाच्या रेल्वे लिंक खातीर सुमार 44,000 कोटी रुपया इतलो खर्च आयला. ह्या पुराय विद्युतीकरण प्रकल्पांत 36 बोगदे आनी 943 पूल आसात. प्रधानमंत्री आयज संवसारांतल्या सगळ्यांत उंच रेल्वे पूल चिनाब पूल आनी भारतांतलो पयलो केबल रेल्वे पूल अंजी खाडचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री मोदी दोन वंदे भारत एक्सप्रेस गाडयांक लेगीत पांचवो बोटो दाखयतले. श्रीमाता वैष्णव देवी कटरा ते श्रीनगर आनी दुसरी श्रीनगर ते कटरा ह्या गाडयांचो तातूंत आसपाव आसा. कटरा आनी श्रीनगर मजगती वंदे भारत गाडयांची नियमीत सेवा फाल्यां सावन सुरू जातली. तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वेगवेगळ्या रस्ते प्रकल्पांचे उक्तावण आनी बुन्याद आयज घालतले. ते कटरात 350 कोटी रुपया मोलाच्या श्रीमाता वैष्णोदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्सचोय बुन्यादी फातर बसयतले. हे रियासी जिल्ह्यातले पयले वैजकी महाविद्यालय आसतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांच्या येजमानके खाला आयज नवी दिल्लीत भारत मध्य आशिया संवादाची चौथी बसका जातली. कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आनी उझबेकिस्तानचे विदेश वेव्हार मंत्री ह्या बसकेत वांटेकार जातले. भारत आनी मध्य आशियाई देशांमधले संबंध घटमूट करपाचेर खासा व्यापार जोडणी तंत्रगिज्ञान आनी विकास सहकार्या वाडोवपाचेर हे वेळार चर्चा जातली. प्रादेशीक सुरक्षा आनी परस्पर हिताच्या हेर प्रादेशीक आनी जागतीक मुद्द्यांचेर लेगीत हे वेळार चर्चा जातली. भारत मध्य आशिया संवादाची तिसरी बसका 2021 नवी दिल्लीत जाल्ली. भारत आनी मध्य आशियाई देशांमदीं पोन्ने घटमूट संबंद आसात. पयली भारत मध्य आशिया शिखर परिशद जानेवारी 2022 आभासी पद्दतीन आयोजीत केल्ली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल नवी दिल्लीत कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आनी तुर्कमेनिस्तानच्या विदेश वेव्हार मंत्र्यांची भेट घेतली. कझाकिस्तानचे उपप्रधानमंत्री आनी विदेश वेव्हार मंत्री मुराद नुरलेव हांचे कडेन जाल्ल्या भेटी वेळार डॉ जयशंकर हांणी दोनूय देशांमदले संबंध घटमूट करपा खातीर सहकार्य कार्यावळींचे सय केली. राजकी, व्यापार, गुंतवणूक आनी उर्जा सहकार्यासयत धोरणात्मक भागीदारीच्या वेगवेगळ्या मुद्द्यांचेर हे वेळार ह्या फुडाऱ्यांमदीं चर्चा जाली. डॉ जयशंकर हांणी प्रादेशीक संपर्क वाडोवपाचेरूय हे वेळार चर्चा केली. आतंकवादा आडच्या शुन्य सहनशीलतेच्या कझाकिस्तानच्या धोरणाची हे वेळार जयशंकर हांणी तोखणाय केली. ताजिकिस्तानचे विदेश वेव्हार मंत्री सिराजुद्दीन मोहिरुद्दीन हांचे कडेन जाल्ल्या बसकेत डॉ जयशंकर हांणी दोनूय देशांमदलो व्यापार, गुंतवणूक आनी संपर्क वाडोवप तशेंच आतंकवादा उडो करपा खातीर उपाय येवजण्यांचेर चर्चा केली. किर्गिस्तानचे विदेश वेव्हार मंत्री जिनबेक कुलबायव हांचे कडेन जाल्ल्या बसकेत बँकिंग, शिक्षण, उर्जा, भलायकी, संपर्क आनी क्षमता बांदणी सहकार्याचेर ह्या वेळार चर्चा जाली. दोनूय देशांनी द्विपक्षीय संबंद घटमूट करपा खातीर सहकार्य कार्यावळींचेर सय केली. आतंकवादा आड झुजपाच्या यत्नांत दाखयल्ल्या एकठायपणा विशीं जयशंकर हांणी कुलबायव हांचे उपकार मानले. तुर्कमेनिस्तानचे विदेश वेव्हार मंत्री राशिद मेरेदो हांचे बरोबर जाल्ल्या बसकेत व्यापार, गुंतवणूक, भलायकी आनी उर्जा ह्या क्षेत्रांतल्या सहकार्याचेर चर्चा जाली. सगळ्या प्रकारच्या आतंकवादाचो निषेध केल्ल्या विशीं डॉ जयशंकर हांणी तुर्कमेनिस्तानचे उपकार मानले. केंद्रीय कृशी मंत्री शिवराज सिंग चौहान आयज उत्तराखंडच्या दौऱ्यार वतले. ते देहरादून जिल्ह्यातल्या पाववाला सौदा गावात आयोजित किसान चौपालात वांटेकार जातले. हे वेळार ते शेतकऱ्यां कडेन लेगीत संवाद साधतले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
चिन्नास्वामी सिनेमाच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगीत 11 जणांक मरण आयल्या प्रकरणात कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हांणी बंगळुरूचे पुलीस आयुक्त बी दयानंद आनी हेर जायत्या वरिष्ठ पुलीस अधिकाऱ्यांक निलंबीत केल्यात. तशेंच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंगड आयोजक कंपनी DN एंटरटेनमेंट आनी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनाच्या प्रतिनिधींक अटक करपाचो आदेश मुखेलमंत्र्यांनी दिला. तांचे 8 वेगवेगळ्या आरोपांत FIR दाखल केला. मंत्रिमंडळ बसके उपरांत पत्रकारां कडेन उलयतना मुखेलमंत्र्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमुर्ती मायकल डी कुन्हां कडेन न्यायालयीन चौकशेची घोषणा केली. चौकशी आयोग 30 दिसांत आपलो अहवाल सादर करतले. भारतीय रिझर्व्ह बँक आयज द्विमासीक चलन धोरणाच्या नियाळा उपरांत धोरण व्याजदर जाहीर करतली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांच्या फुडारपणाखाला चलन धोरण समितीन बिरेस्तारा 3 दिसांची बसका सुरू करून रेपो दरात कपात करपाचो निर्णय घेतला. तज्ञांच्या म्हणण्या प्रमाण रिझर्व्ह बँक 3रे खेपे रेपो दर 25 बेसिस पॉइंटांनी कापून 5.75% करपाक शकता. भारतीय स्टेट बँकेच्या अहवाला प्रमाण रेपो दरात 50 बेसिस पॉइंटांची व्हडली कपात जावपाची शक्यताय आसा. फाटल्या 2 चलन धोरणाच्या नियाळा रिझर्व्ह बँकेन रेपो दर 50 बेसिस पॉइंटांनी उणो करून 6% केल्लो. 3 जुलै सावन सुरू जावपी 38 दिसांच्या अमरनाथ यात्रेवेळार यात्रेकरूंच्या सुरक्षे खातीर जम्मू आनी काश्मीरांतल्या सुरक्षा दळांनी ऑपरेशन शिवा सुरू केला. हालींच पहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या फाटभुंयेर लष्करान केंद्रीय सशस्त्र दळांच्या सहकार्यान ही कारवाय सुरू केल्या. हे खाला पहलगाम आनी बलटल यात्रा मार्गाचेर 42,000 सुरक्षा रक्षक तैनात करतले. उंचेल्या पांवड्यावेली सुरक्षा सुनिश्चित करपा खातीर ड्रोन CCTV कॅमेरे आनी बुलेट प्रूफ वाहनांसयत उंचेल्या पांवड्यावेल्या सुरक्षा तंत्रगिन्याचो वापर हे वेळार करतले. कसल्याय संशयित धोक्याक आडावपा खातीर यात्रा मार्गांचेर कडक तपासणी करतले. ऑपरेशन शिवा अंतर्गत यात्रेकरूंक बरी वैजकी सेवा, येरादारी आनी राबितो सुविधा मेळटली. घरमंत्री अमित शहा हांणी फाटल्या म्हयन्यांत 29 तारखेक जम्मूत जाल्ल्या उंचेल्या पांवड्यावेल्या नियाळ बसकेंत सुरक्षीत प्रवास सुनिश्चित करपा खातीर सरकारच्या वचनबद्धता परतून स्पश्ट केल्ली. श्री अमरनाथ श्रायन बोर्डान सुरक्षा आनी पळोवणी वाडोवपा खातीर रेडिओ फ्रिक्वेन्सी वळखपत्रां लेगीत जारी केल्यात. काँग्रेसचे खासदार डॉ शशी थरूर हांच्या फुडारपणाखाला सगळ्या पक्षांच्या शिष्टमंडळान काल राती वॉशिंग्टनात अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD Vance हांची भेट घेतली. आतंकवादाआडच्या झुजापासून ते तांत्रिक सहकार्य वाढोवपाच्या महत्वाच्या मुद्द्यांचेर हे वेळार सविस्तरपणान चर्चा झाली. दोनूय देशांमदीं धोरणात्मक भागीदारी घटमूट करपाच्या नदरेन ही चर्चा रचनात्मक आशिल्ली अशें डॉ थरूर हांणी सोशल मिडिया पोस्टांत म्हळें. ह्या शिष्टमंडळान अमेरिकेतल्या भारतीय समुदायाच्या वांगड्यांची भेट घेतली. भाजपाचे खासदार रविशंकर प्रसाद हांच्या फुडारपणाखालच्या सगळ्या पक्षांच्या शिष्टमंडळान ब्रुसेल्सातल्या बेल्जियम चेंबर ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजचे वांगडी पीटर डी रोहर हांची भेट घेतली. भारताचो डी गुकेश बुद्धिबळात सेगीत नवो इतिहास घडयता. नॉर्वे बुद्धिबळ सर्तीत ताणें 4थे जैत मेळयला. गुकेशान क्लासिकल सर्तीच्या 9व्या फेरयेंत चीनच्या वेईक हारयले. तांणी 14.5 गूण मेळयला. ह्या सयत सर्तीत तो आतां नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन परस फकत 0.5 गुणांनी फाटीं आसा. आतां सर्तीत फकत 1 फेरी आसा. ह्या निमण्या फेरयेंत जैत मेळयले तर तो ताचे पयले नॉर्वे बुद्धिबळ वस्तादपण मेळयतलो. हवामान खात्यान आयज आसाम आनी मेघालयांतल्या जायत्या सुवातींनी वादळी पावसाचो अदमास उक्तायला. फुडल्या 7 दिसांत ईशान्य वाठार, केरळ, माहे, देरादेगेवेलो कर्नाटक, अस्तंत बंगालच्या वाठारांत आनी सिक्कीमांत हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. हाचे भायर फाल्यां मेरेन दर्यादेगेवयल्या आंध्र प्रदेश, रायलसीमा आनी कर्नाटक, मध्य प्रदेश, विदर्भ आनी छत्तीसगडांत गडगड आनी खर वारे मारपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. आनी आतां परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज जम्मू आनी काश्मीरांत खुबशा उदरगत प्रकल्पांचें उक्तावण आनी बुन्यादी फातर बसयतले. प्रधानमंत्री मोदी कटरा आनी श्रीनगर मजगतीं 2 वंदे भारत एक्सप्रेस गाडयांक 5वो बावडो दाखयतले. चिन्नास्वामी स्टेडियमाच्या भायर जाल्ल्या चेंगराचेंगरीत 11 जणांक मरण आयल्ल्या प्रकरणांत कर्नाटकाच्या मुखेलमंत्र्यांनी बंगळुरूचे पुलीस आयुक्त आनी हेर जायत्या वरिश्ठ पुलीस अधिकाऱ्यांक केले निलंबीत. भारतीय रिझर्व्ह बँक आयज द्विमासीक चलन धोरणाच्या नियाळा उपरांत धोरण व्याजदर जाहीर करतली. आनी नॉर्वे बुद्धिबळ सर्तीत भारताच्या डी गुकेशान क्लासिकल सर्तीच्या 9व्या फेरयेंत चीनच्या वेळी एक हारयले. आनी इतल्या आनी राष्ट्रीय खबरो सोंपता. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.